आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी आज अर्ज भरणार. भारतीय जनता पार्टीतर्फे चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार तर गडचिरोली चिमूरमध्ये अशोक नेते यांचा उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीचं 99% जागा वाटप निश्चित. उद्या जागा वाटप आणि उमेदवार जाहीर होणार असल्याची अजित पवारांची घोषणा. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या नागपूर रामटेक चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये 19 एप्रिलला मतदान होणार आहे. उद्या 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल आणि 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या 5 लोकसभा मतदारसंघात काल अखेर 40 उमेदवारी अर्ज दाखल झाले. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी 11, रामटेकसाठी 6, चंद्रपूरसाठी 7, भंडारा गोंदियासाठी 4 आणि गडचिरोली चिमूरसाठी 2 अशा 30 उमेदवारांनी हे अर्ज दाखल केले आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षाचे विविध नेते तसंच महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेतेही यावेळी उपस्थित होते. त्याआधी नागपुरातील संविधान चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील 5ही जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. चंद्रपूर मतदारसंघासाठीचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली चिमूर मतदारसंघासाठीचे भाजपा उमेदवार अशोक नेते यांनीही काल अर्ज भरला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेला त्यांनी संबोधित केलं. आपण नेहमीच विकासाचं राजकारण केलं असून जनता मतांच्या रुपानं आपला आशीर्वाद देईल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष नसून ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आहे असं प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली इथं केलं. आगामी काळात गडचिरोली जिल्हा उद्योगात सर्वात अग्रेसर जिल्हा असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. रामटेक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत 7 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. गडचिरोली चिमूर मतदारसंघात काँग्रेसचे नामदेव किरसान निवडणूक लढवणार आहेत. किरसान यांच्या उमेदवारीमुळे नाराज होऊन माजी आमदार आणि गेल्या वेळचे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार डॉ नामदेव उसेंडी यांनी काल आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी नागपुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. महायुतीचं 99% जागा वाटप निश्चित झालं असून गुरुवारी जागा वाटप आणि उमेदवार यादी जाहीर होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. रायगडमधून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणाही त्यांनी केली. पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतल्यानंतर ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. या बैठकीत बारामती शिरूर सातारा धाराशिव नाशिक रायगड आणि परभणी लोकसभा मतदारसंघांविषयी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अजित पवार सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी आढळराव पाटील यांना शिरूरमधून उमेदवारी जाहीर केली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं काल रद्द केली. भाजपा आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी 16 मार्चला पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला पुरेसा कालावधी मिळत नसल्याचा मुद्दा या याचिकेत मांडला होता. नवीन सदस्याला निवडून आल्यावर फक्त 4 महिन्यांचा कालावधी मिळणार होता, नियमानं तो कमीत कमी 6 महिने मिळायला हवा हे मान्य करत न्यायालयानं ही पोटनिवडणूक रद्द केली. राज्यात 5 टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भर पगारी सुट्टी मिळणार आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक राज्य शासनानं काल जारी केलं. ही सुट्टी उद्योग विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळ, कंपन्या आणि संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. सुट्टी किंवा सवलत न मिळाल्यामुळे मतदान करू न शकल्याची तक्रार आल्यास संबंधितांविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या निवडणूक पूर्व पीठिकेचं प्रकाशन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांच्या हस्ते काल पुण्यात झालं. माध्यमांना निवडणूक विषयक संदर्भांसाठी ही पुस्तिका उपयुक्त ठरणार आहे. 1951 ते 2019 या दरम्यानच्या जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकींच्या ठळक वैशिष्ट्यांचा या पुस्तिकेत समावेश आहे. माध्यमांच्या माहितीसाठी जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणुकीच्या अनुषंगानं विविध विषयांचे समन्वय अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक, मतदार मदत कक्ष, जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष यांचे दूरध्वनी क्रमांक, आयोगाचे विविध ऍप, पोर्टल आदींची माहितीही यात देण्यात आली आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनानं परस्पर समन्वयानं निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना कराव्या आणि निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठीचं नियोजन करावं असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. पुणे विभागाची निवडणूक आढावा बैठक काल दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावं, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करावं, पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्याबरोबरच मतदारांना त्यांचं मतदान केंद्र शोधण्याविषयी व्यापक जनजागृती करावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, तसंच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांना भेट देऊन तिथल्या समस्या जाणून घ्याव्या असे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले. निवडणूक कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि प्रतिबंधात्मक कार्यवाहीवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. ते काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचं आयोजन होणार नाही असं साताऱ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी कळवलं आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता येत्या 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे. संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीजयात्रेनिमित्त आज देहूमध्ये श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीनं विविध कार्यक्रम होणार आहेत. काकड आरती, श्रींची महापूजा आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर पूजा झाल्यावर 6 वाजता वैकुंठ स्थान मंदिरातील संत तुकाराम महाराज महापूजा होत असून 10:30 वाजता महाराजांच्या पालखीचं प्रस्थान वैकुंठ स्थान मंदिराकडे होणार आहे. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट माणिकराव येवले यांचं काल सकाळी नांदेड इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 1956 ऐतिहासिक धम्म दीक्षा सोहळ्यात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. डॉ बाबासाहेबांच्या महानिर्वाण समय चैत्यभूमीतल्या उपस्थितीनंतर माणिकराव येवले आयुष्यभर आंबेडकरी चळवळीचा झंझावात होऊन फिरले. राज्य शासनानं त्यांना मुख्यमंत्री वसंतराव नाईक समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवलं. विविध देशांमध्ये झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. हवामान. राज्यात बहुतांश ठिकाणी पारा 40 अंशांच्या आसपास आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज ढगाळ हवामान राहील. रात्रीच्या वेळी उष्ण हवामान राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी आज अर्ज भरणार. भारतीय जनता पार्टीतर्फे चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार तर गडचिरोली चिमूरमध्ये अशोक नेते यांचा उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीचं 99% जागावाटप निश्चित, उद्या जागावाटप आणि उमेदवार जाहीर होणार असल्याची अजित पवारांची घोषणा आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.